और सुपरहिट गानों के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे फेमस मराठी टीव्ही ऍक्टर ओम प्रकाश शिंदे। सो ओम प्रकाश आता फोन लाईन वर आहे। हॅलो ओम प्रकाश।
हॅलो,
कसं आहे?
मी लॉकडाऊन मध्ये आहे आणि सगळ्यांसारखाच आहे।
बिलकुल बिलकुल, सगळेजण लॉकडाऊन फॉलो करतात पण चांगली गोष्ट आहे। पण आता सध्या न्यू नॉर्मल हॅशटॅग असं सुरू झालेलं आहे खरं तर आणि बाहेर निघायला लागलेत लोक। पण मला हे विचारायचंय, या गेल्या 3 महिन्यांमध्ये तुझ्या मध्ये काय चेंज झालाय, रुटीन कसं बदललंय तुझं?
खरं तर मी मुंबईत राहतो, माझं घर आहे नगरला, म्हणजे आई बाबा नगरला, तर मी लॉकडाऊन मध्ये मुंबईतच आहे। फक्त मी माझ्या घरी नाहीये, तर नेहा जोशी म्हणून एक ऍक्टर आहे जी माझी मैत्रीण आहे कार्यगृह पहिल्या सिरियल पासून, तर ती मी आणि शर्वरी नोकरे म्हणून अजून एक मैत्रीण ऍक्ट्रेस, तर आम्ही तिघं लॉकडाऊन पासून नेहाच्याच घरी आहोत मुंबईत। त्या दोघी स्वयंपाक करतात, बाकीचे काम करतात, मी भांडी घासतो, झाडून घेतो असं मला दे आणि मग फिल्म्स पाहणे, काही असं सिरीज पाहणे, एकत्र पाहणे, कधी एकटा एकटा मी हे पाहतो किंवा कधी एकत्र टीव्हीवर पण पाहतो।
सलग कट्ट्यावर आपल्या गप्पा ओम प्रकाश शिंदे बरोबर अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।